नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. कोणताही राजकीय पक्ष आणि खासदारांना संसद भवनाच्या कोणत्याही प्रवेशद्वारासमोर आंदोलन करता येणार नाही असे स्पष्ट निर्देश लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले आहेत. दरम्यान संसद भवन परिसरात काल आंदोलनादरम्यान भाजपचे दोन खासदार जखमी झाल्यामुळे दिल्ली पोलिसांनी भाजपच्या तक्रारीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल केला आहे. आजही दिल्लीत विजय चौक ते संसद भवनापर्यंत काँग्रेस पक्षातर्फे अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे कालच्या आंदोलनात पक्षाचे दोन नेते जखमी झाल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी निदर्शनं केली. भारतामध्ये विमान भाडं हे बहुतेक देशांपेक्षा कमी असल्याचं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. लोकसभेत एका लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं निर्माण केलेल्या विमान भाड्यावर लक्ष ठेवणाऱ्या विभागानं देशातल्या आणि परदेशातल्या विविध मार्गांवरच्या विमान भाड्यांचे तुलनात्मक विश्लेषण केलं आहे. भारतीय विमान कंपन्यांचे प्रति किलोमीटर विमान भाडं कमी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 2023 तुलनेत 2024 विमान भाड्यात घट झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय पासपोर्ट धारकांना 26 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश असून 40 देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. नेपाळ भूतान आणि मालदीवच्या नागरिकांना भारतात व्हिसामुक्त प्रवेश आहे. मुंबईजवळच्या समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेत शोधपथकाला आणखी एक मृतदेह आढळला असून मृतांची संख्या 14 पोहोचली आहे. रुग्णालयात दाखल 90 व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं असून उर्वरित जणांची प्रकृतीही स्थिर असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान या अपघाताचा तपास करण्यासाठी भारतीय नौदलानं विशेष चौकशी समितीची स्थापना केली आहे. नाशिक शहरातल्या आडगाव परिसरात सुमारे 335 एकर जागेत अद्ययावत आयटी पार्क साकारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी नाशिकमध्ये आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क, गोदावरी शुद्धीकरणाचा नमामी गोदा प्रकल्प साकारावा अशी मागणी केली होती. आयटी पार्क साकारण्यासाठी वास्तुविशारद नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. जीवनावश्यक वस्तूंसह शेतीशी निगडीत सर्व वस्तूंवरचा वस्तू आणि सेवाकर माफ करण्याची शिफारस केंद्राकडे करावी अशी मागणी आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. ते काल विधान परिषदेत महाराष्ट्र वस्तू आणि सेवाकर सुधारणा विधेयकावरच्या चर्चेत बोलत होते. जीएसटी अंमलबजावणी संदर्भात यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर बोलताना खडसे यांच्या सूचनेनुसार खबरदारी घेण्याचं आश्वस्त करत केंद्र सरकारकडून युरियासह शेतीसाठीच्या साहित्यावर दिलं जाणारं अनुदान आणि इतर सुविधांकडे सदनाचं लक्ष वेधलं. गेल्या लोकसभा निवडणुकीत वायव्य मुंबई मतदारसंघातले शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळली. वायकर यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तिकर यांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी ती फेटाळली आहे. मतमोजणीच्या वेळी तथाकथित वादग्रस्त मतं वायकर यांना कशी मिळाली हे सिद्ध करण्यात कीर्तिकर अपयशी ठरले असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. सिंहस्थ कुंभमेळा काळात नाशिक रोड रेल्वे स्थानकात अतिरिक्त रेल्वेगाड्यांना थांबा देण्यात येईल. रेल्वेचा सिंहस्थ आराखडा 500 कोटींचा असला तरी प्रवाशांना सुविधा पुरवण्याच्या दृष्टीनं त्यात वाढ होऊ शकते अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक वीर मीना यांनी दिली. ते काल नाशिकमध्ये पाहणी दौऱ्यावेळी बोलत होते. नाशिक रोड, देवळाली कॅम्प, इगतपुरी आदी रेल्वे स्थानकांची त्यांनी पाहणी केली. नांदेड विभागातल्या रंजनी कोळी स्थानकादरम्यान करण्यात येणाऱ्या तांत्रिक कामामुळे येत्या 29 डिसेंबरपर्यंत 4 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्सप्रेस आज 20 तारखेसह 22, 23, 26, 27, 29 आणि 30 डिसेंबर रोजी धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस 21, 22, 25, 26, 28, 29 या दिवशी 130 मिनिटं उशिरा तर काचीगुडा नगरसोल एक्सप्रेस 90 मिनिटं उशिरा धावणार आहे. नगरसोल नरसापूर एक्सप्रेस 21 ते 29 डिसेंबर दरम्यान 90 मिनिटं उशिरा धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली. जालना समाज कल्याण विभागातली महिला लिपिक सुलोचना साबळेला 5,000 रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातल्या तक्रारदारास मंजूर झालेल्या 75,000 रुपयांचं अनुदान खात्यावर वर्ग करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.